गुरु नानक।
मंडळी, अत्यंत सामान्य कुळात आणि गरीब आई वडिलांच्या पोटी येऊन गुरु पदवीला प्राप्त होऊन एका स्वतंत्र संप्रदायाचं प्रवर्तन करणारा एक महात्मा म्हणजे गुरु नानक। त्यांचा कार्यकाळ म्हणजे 15वं शतक आणि जन्म वैशाख शुद्ध तृतीया म्हणजे 15 एप्रिल 1469 या दिवशी झाला। काही ठिकाणी कार्तिकी पौर्णिमेलाही नानक जयंती साजरी करण्याची प्रथा आहे। याच काळात मुघलांची आक्रमणं सुरू झाली होती। पहिला मुघल सम्राट बाबर भारतात आला त्या काळातल्या छोटी मोठी राज्य करणाऱ्या व आपापसात सतत लढाया झगडे करणाऱ्या हिंदू राजांच्या दुहीचा फायदा घेऊन तो सम्राट बनला। रक्ताळलेला जुलूम सुरू झाला। लुटालूट, अनन्वित अत्याचार, परद्रव्य, परनारीचं अपहरण, सक्तीचं धर्मांतर अर्थात बाटवा बाटवीचं उन्मत्त राजकारण सुरू झालं। देवमूर्ती आपल्या स्थानावरून भ्रष्ट होऊ लागल्या। देवळावरचे कळस ढासळू लागले। धर्मध्वजाची काठी मोडून पडली आणि हिंदूंच्या मानसन्मानासह तीही धुळीत लोळू लागली। यवन सम्राट अनिर्बंध सत्तेचं आणि लुटीच्या ऐश्वर्याचं साम्राज्य उपभोगू लागला त्यावेळी नानकांचा जन्म झाला। रायभोई तलवंडी हे लाहोर जवळचं गाव गुरु नानकांचं जन्म ठिकाण। वडिलांचं नाव काळूचंद पटवारी आणि आईचं नाव तृप्ती होतं। पहिल्या 5-6 वर्षातच ध्यानस्थ बसण्याचा आणि करतार असा जप करण्याचा खेळ खेळून दाखवणाऱ्या नानकानं आपले पाळण्यातले पाय मात्र लवकरच दाखवून दिले। 6व्या वर्षी गोपाल पंडितांकडे शिकायला पाठवलं, तिथं प्राथमिक शिक्षण झालं। मग संस्कृत शिकायला पंडित व्रजलाल यांच्याकडे तर फारसी तालमीसाठी मौलवी कुतुबुद्दीन यांच्याकडे गेले। पण गंमत अशी की हे तिन्ही विद्यागुरु त्यांच्या विद्वत्तेनं आणि तात्विक विचारानं आकृष्ट होऊन त्यांचेच शिष्य बनले। वडील त्यांना व्यवहार शिकवू लागले पण वडिलांचा व्यवहार मात्र त्यांना आत्मसात करता आला नाही। वडिलांनी व्यापारासाठी दिलेले पैसे त्याने भुकेल्या गोरगरिबांना वाटून टाकले। वडील संतापले आणि त्याने नानकाला भरपूर शिक्षा दिली। वडील बहीण मोठी माया करणारी होती। तिनं त्यांना मारातून सोडवलं आणि आपल्या गावाला म्हणजे सुलतानपूरला नेलं आणि तिथं एका धान्याच्या गोदामात नोकरीला लावून दिलं। याच अवधीत मुलगा आता मार्गावर आला किंवा आला नसेल तर यावा या समजुतीनं त्यांचं लग्नही लावून देण्यात आलं। ज्येष्ठाच्या महिन्यात एका सुमुहूर्तावर नानकांचं मूलचंद नावाच्या सद्गृहस्थांच्या मुलीशी लग्न लावून दिलं। तिचं नाव होतं सुलक्षणा देवी। यथाकाल नानक श्रीचंद आणि लक्ष्मीदास या दोन मुलांचे बाबाही झाले। सारी संतमंडळी वृत्तीनं परमात्म्यातच रंगलेली असतात। बाहेरच्या व्यवहाराची शुद्ध त्यांना बहुधा नसतेच। अन्नधान्य वाटप करताना नानक हात सढळ करीत। पैसे, किंमत, हिशोब हे त्यांनी कधी मानलंच नाही पण प्रत्येक कसोटीच्या काळात देवानं त्यांची संकट मात्र निवारली। लौकिक व्यवहारातल्या या असल्या आंधळ्या गुराख्यांच्या गायी अखेर देवालाच तर राखावे लागतात। एकदा धान्य मोजता मोजता तोंडातून अंक उच्चारले जाऊ लागले। लाभ हो, 2 हो, 3 हो असे करत करत 12 हो, 13 हो म्हणाले आणि 13 हो, 13 हो असंच परत परत उजाळू लागले। विचारमग्न झाले, इस दुनिया में मेरा क्या है, सब तेरा ही तो है, मैं खुद भी तो तेरा ही हूं। झालं तो मोदीखाना किंवा ते गुदाम कायमचं सुटलं। नुसतं मोदीखानाच नाही तर घर, बायको, मुलं सगळा संसारच सुटून गेला। नानक त्या 13च्या शोधात निघाले। त्या भटकंतीतच त्यांना इच्छित तो भेटला किंवा समजला तरी भटकणं मात्र अव्याहत चालूच राहिलं। सन 1497 मध्ये ही भ्रमंती चालू झाली। मंडळी, हे भ्रमण नानकांच्या चरित्राचं खूप मोठं वैशिष्ट्य आहे। पुष्कळशा संतांनी अशी यात्रा केल्याचे दाखले आहेत पण दूर दूरच्या लोकजीवनाची प्रत्यक्ष भेट घेऊन परिस्थिती न्याहाळणं, देशकाल परिस्थितीचं प्रत्यक्ष अवलोकन करणं हा हेतू तर नानकांच्या पाहण्या फिरण्यामध्ये आहेच। त्याचबरोबर ईर्ष्या, द्वेष, वैर
विरोध इत्यादी दुर्गुणांनी पिचून गेलेल्या
समाजाला आपल्या अनुभवाचे चार बोल ऐकवून त्यांना सन्मार्ग दाखवणं किंवा सद्वस्तूची ओळख करून देणं हा मुख्य गुण दिसून येतो. त्यासाठी समतेचा संदेश ना कोई नीचा ना कोई ऊंचा, धर्माचे भेदभाव हे त्या ईश्वर प्राप्तीच्या आणि आपापसातल्या प्रेमळ व्यवहाराच्या आड येत नाहीत. कारण ईश्वर ना हिंदू आहे ना मुसलमान, तो हिंदूंच्या बरोबर हिंदू आणि तोच मुसलमानांच्या बरोबर मुसलमान आहे. चांगलं वाईटपणाविषयी बोलाल तर हम नाही चंगे बुरा नाही कोई, असेन तर मीच वाईट आहे पण बाकी कोणी काही वाईट नाही, असा साधा सुद्धा व्यवहार आणि बहुमोल संदेश घेऊन नानक देव चौफेर भटकले. हरिद्वार, दिल्ली, काशी, गया, जगन्नाथपुरी असे हिंडले. अबू राजस्थान पासून तो सेतुबंध रामेश्वर आणि तिथून पुढे श्रीलंकेत जाऊन आपल्या मताचा त्यांनी प्रसार केला. परतताना कर्नाटक, महाराष्ट्र, मध्य प्रदेश अशा सर्व ठिकाणी गेले. पण इतकंच करून ते थांबले नाहीत, तर पुढे त्यांचे हे एकपात्री मिशन सरमौर, टिहरी, गढवाल, हेमकूट, गोरखपूर, नेपाळ, सिक्कीम, भूतान, तिबेट अशा हिमालयीन ठिकाणी पण झालं. अखेरची झेप त्यांनी बलुचिस्तानापासून मक्केपर्यंत घेतली आणि रोम, बगदाद, इराण, कंधार आणि काबूल पर्यंत गती वाढवून आपल्या सतनामाचा प्रचार केला. मित्रांनो, मक्केत असताना अनाहूतपणे काब्याकडे पाय करून ते झोपले होते. सगळी मौलाना आणि काजी मंडळी संतापली. तेव्हा पडल्या पडल्याच या महात्म्याने सांगितलं, भाई माफ करो, मी तर हिंडता हिंडता थकून गेलोय. तेव्हा तुम्हीच मला, तुम्ही म्हणता त्या दिशेला वळवा, म्हणजे भलतीच अवमर्यादा माझ्याकडून होणार नाही. मौलवी काजींनी त्याचे पाय उचलून दुसरीकडे ठेवले आणि काय आश्चर्य, जिकडे त्यांचे पाय फिरले तिकडे काबाच फिरला. असं भक्तचरित्र आपल्या नामदेवाच्या गुरुनं विसोबा खेचरानं करून दाखवलं. त्याचे पाय देवाच्या पिंडीवरचे उचलून नामदेव जिथे ठेवी तिथं एक शिवलिंग निर्माण होई. अखेरी ते पाय ठेवायला जागाच उरली नाही किंवा सोळ्या ब्राह्मणाच्या दटावणीनं नामदेवाने देवाकडे पाठ फिरवली तर नागनाथ स्वतःच फिरून नामदेवासमोर आला. संस्कृत रुद्र ऐकून कंटाळलेला औंढ्या नागदात नामदेवाची जाडी भरडी पण अमृताते पैजा जिंकणारी रसाळ अभंगवाणी ऐकू लागला. असे परिव्राजक नानक देव त्या काळी जेव्हा प्रवासाची साधनं उपलब्ध नव्हती तेव्हा जंगले आणि पर्वतावर त्याच्या वेड्या वाकड्या अवघड वाटातून आणि ऋतू बदलते त्रास सहन करत पुरे 25 वर्ष फिरले. 1497 साली सुरू झालेली ही यात्रा त्यांनी 1522 मध्ये संपवली. कर्तारपूर म्हणून त्यांनी स्वतः स्थापन केलेल्या ठिकाणी ते राहू लागले. त्याच ठिकाणी पुढे त्यांचा 17 वर्ष निवास होता. अश्विन शुद्ध दशमी म्हणजे 22 सप्टेंबर 1539 साली वयाच्या 70व्या वर्षी ते रामरूपात विलीन झाले. ईश्वरीय व्यापक तत्वज्ञानाची बैठक असलेला हा संप्रदाय नानक देवापासून सुरू झाला. पण हिंदू धर्मापासून फारकत घ्यावी व संपूर्ण स्वतंत्र धर्म स्थापावा असा कुठलाच आविर्भाव नानक देवांजवळ नव्हता. सुयोग्य अनुयायांची मानदी मिळवली आणि त्यांनाच म्हटलं शिष्य. त्याचेच पुढे झाले सिख. नानक देवांना वंश परंपरेने पंथाचं संचलन अभिप्रेत नव्हतं म्हणून आपली मुलं त्या योग्यतेची असतानाही त्यांनी आपल्या पंथाचा वारस म्हणून आपले शिष्य अंगद यांनाच पुढे पंथ चालवण्याची प्रेरणा दिली. रसिक हो, पण शीख पंथ बंदिस्त स्वरूपात उभारायला तो मात्र 5वे गुरु अर्जुन देव यांच्या वेळेपासून. देवधर्मावर आणि समाज जीवनावर होणारे परकीय राजकर्त्यांचे अत्याचार मोडून काढण्यासाठी स्वतःचीच एक सत्ता असावी. राजसिंहासन, राजधानी, राजशासन हे सर्व मिळवण्यासाठी एका मजबूत संघटनेची आवश्यकता होती. ती संघटना गुरु अर्जुन देवांनी उभी केली. तिला योग्य ते संविधान दिलं, एक अनुशासन लावलं आणि गुरु नानक देवांपासून अंगद, अमरदास आणि रामदास या चतुर्थ गुरुपर्यंत प्रसूत झालेली गुरुवाणी संकलित संपादित करून गुरुपंथाची निर्मिती करून शिखांना स्वतंत्र धर्मग्रंथ मिळवून दिला. हा ग्रंथ साहेब म्हणजे शिखांचा वेदच आहे. नानक देवांची स्मृती राहावी
म्हणून ते ज्या क्षेत्रात गेले तिथं तिथं आपले मठ स्थापून त्यांना साहिब म्हणण्याची प्रथा सुरू केली. उदाहरणार्थ नानक देवांच्या जन्मगावाला रायवाडी रायभोई तलवंडीला नानक साहिब हे नाव दिलं गेलं. मंडळी, नानक देवांची योग्यता एकमेव अद्वितीय अशी आहे, ती त्यांच्या पूर्ण परिष्कृत विचारसरणीमुळेच. नाना नावं धारण करून एकच परमात्मा आहे, हे जग त्याचीच लीलामय निर्मिती आहे, तोच कर्तार आहे, तोच सत्य आहे आणि तोच अकाल पुरुष देखील आहे. त्याच्या प्राप्तीसाठी कर्मकांडाचा देखावा नको, व्यर्थ अवडंबरही नको. तो स्वतः सत्य स्वरूप असल्यामुळे त्याला लबाडी खपायची नाही, म्हणून हृदयापासून त्याचं स्मरण करावं. हे हृदय शुद्ध राहावं म्हणून ईर्षा द्वेष या विकारांपासून ते मुक्त झालं पाहिजे आणि समस्त भूतमात्रांवर प्रेम केलं पाहिजे. एकत्व बंधुत्व सेवाव्रत सच्चेपणा साधेपणा हे त्यांच्या उपदेशाचं सार आहे. लॉर्ड कनिंगहॅमनं आपल्या ऐतिहासिक पुरुषांच्या चरित्रावलीत गुरु नानक देवांविषयी लिहिलंय, मनाची पवित्रता हा पहिला धर्म, त्यासाठीच प्रार्थना आणि साधना, त्याचीच आराधना आणि त्यासाठीच तन मन वेचण्याची सिद्धता हाच नानकांचा खरा उपदेश आहे. सर्व ईश्वरीय विभूती आपल्या जन्म घेऊन नाना साधना करून शेवटी या एकाच निष्कर्षावर येऊन आपल्याला हेच निखळ सत्य सांगतात की ईश्वर एक आहे आणि त्या सर्व ईश्वराची तुम्ही लेकर आहात, तुम्ही एकच आहात, तुमच्यात भेदभाव नाहीत.